श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 69वा श्लोक आहे. सुखानंदकारी सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रवाते मनी राम चिंतित जावा. आता ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे आणखीन काही गुण सांगितलेत, काय करतात ते म्हणतात. ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे सुखानंद का आरी, सुख आणि आनंद देणारा असा आहे तो, कारण तो स्वयमेव सुखरूप आहे. सुख आनंद इनकार्नेट ज्याला म्हणतात तसं. आनंद बघायचा आहे ना रामचंद्रांना बघा, सुख बघायचं आहे ना त्यांना बघा. साक्षात सुख आणि आनंदाची मूर्ती आहे ती. असे स्वतः ते आहेत आणि दुसऱ्याला द्यायलाही समर्थ आहेत. सामर्थ्य असणं आणि देण्याची इच्छा असणं, औदार्य असणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भगवंताजवळ ते आहे, सामर्थ्य आहे आणि तो दयाळू कृपाळू आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये दीन दुबळ्यांचं अनाथांचं जे चाललेलं आहे, त्यांचं जे संरक्षण होतं आहे, त्यांची काळजी घेतली जाती आहे, ती भगवंतच आहे, कारण तो दयाळू कृपाळू आहे, सर्व त्याचीच लेकरं आहेत. म्हणून एखादा दयाळू असतो पण त्याच्याजवळ सामर्थ्यच नसतं, द्यावंसं वाटतं पण जवळच काही नाही तर काही उपयोग नाही. एखाद्याजवळ खूप असतं पण देण्याची इच्छा नसते, औदार्य नसतं. त्यामुळे सामर्थ्य, औदार्य, करुणा हे सगळ्या गोष्टी, सगळ्या गुण ज्यांच्याजवळ आहेत असा हा रामचंद्र सुखानंदकारी. आणखीन काय करतात ते, निवारी भयाते, ते भयाचं निवारण करतात. त्यांचा भक्त आहे ना, भक्ताला भीती वाटण्याचं कारण नाही आहे, कारण तो म्हणतो राम माझ्या पाठीशी आहे ना, तो बघेल. मी जर योग्य काही करत असेन तर तो मला निश्चितच सर्व प्रकारचं सहकार्य देईल, आणि मी जर चुकत असेन तर माझं माझ्या लक्षात येईल की चूक आहे, पण मी बरोबर असेन तर तो निश्चितच माझ्या पाठीशी आहे, माझ्या संकटात माझं रक्षण करणार आहे. आणि त्यामुळे तो निवारी भयाते. मी भक्त आहे म्हणून संतांच्या मध्ये जसं म्हटलं आहे, मी भक्त आहे हा अहंकार आहे त्यांचा, हा जपून ठेवावा. कुणी जर म्हटलं हो बा मी भक्त आहे, भक्त आहे म्हणण्यामध्ये अहंकार नाही आहे, उलट विश्वास आहे की मी देवाचा भक्त आहे, मी रामाचा दास आहे, सेवक आहे, असं म्हणण्यामध्ये अहंकार नाही. हनुमंत जसे होते रामसेवक हनुमंत, ते जसे तसं निवारी भयाते असा जो रामचंद्र आहेत, त्यांचं काय करायला पाहिजे, जनी भक्तिभावे भजावे तयाते, असे ते आहेत ना, समर्थ आहेत ना, मग त्यांचं भजन करा. एखाद्या माणसाकडे आपण शरणागत झालो, सद्गुरू असतील, संत असतील, ते जर तसे असतील तर त्यांना शरणागत गेलं तर त्याचा उपयोग होतो, आणि त्यांच्याजवळच जर सामर्थ्य नसेल, ते संतच नसतील, तर त्यांना शरणागत जाऊन काही उपयोग होत नाही. म्हणून मला असं आठवत आहे स्वामीजी म्हणायचे तसं, तू काळजी करू नकोस, योग्य त्या ठिकाणी आलेली आहेस, तेव्हा तुला काळजी करायचं कारण नाही. म्हणजे ज्याला आपण शरण जातो ती व्यक्ती पात्र आहे का नाही हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. जसं डॉक्टरकडे जायचं तर डॉक्टर योग्य आहेत ना पहिल्यांदा समजून घ्यावं, आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे औषध पाणी करावं. पण ते जर डॉक्टर नसतीलच तर मात्र त्याचा नाश संभवतो. असा घोटाळा होण्याची शक्यता आहे. समर्थांनी जसं सद्गुरू आहे का नाही असद्गुरू आहे वर्णन केलेलं आहे त्या समासामध्ये, की काही असद्गुरू असतात आणि त्यांना आपण गुरु समजतो, आणि त्यांच्याकडे आपण जर गेलो तर त्या शिष्याचं नुकसान होतं. तो पुष्कळ जरी त्यांना शरणागत असला तरी त्यांच्याजवळच ते सामर्थ्य नसतं की त्या शिष्याला सच्चिच्छ बनवावं आणि त्याला जे परमार्थातलं द्यायचं ते द्यावं. म्हणून फार सावधपणानं गुरुची निवड करावी लागते. मी इथं त्यांनी जे म्हटलेलं आहे की जनी लोकांच्यामध्ये वागताना भक्तिभावे भजावे तयाते, असा जर कोणी भेटले आपल्याला, सद्गुरू भेटले, भगवंत भेटले, तर त्यांना भजायचं. कसं? भक्ती भावे. भक्ती भावे ह्याच्यामध्ये दोन भाग पाडावेत. एक भक्ती, अत्यंतिक प्रेमाने, उत्कट प्रेमाने त्यांचं भजन करावं. आणि तर भजन करावं ह्याचा अर्थ टाळ मृदंग घेऊन भजन करायचं नाही आहे. भज म्हणजे समरस होणं. त्यांच्या इच्छाकाशी आपण समरस झालं पाहिजे. त्यांना जसा आपला आचार विचार असावा असं वाटतं तसं आपण झालं पाहिजे. तसे जर आपण समरस झालो नाही तर त्यांचं भजन केलं असं होणार नाही. ते जे काय सांगतात, जे काय उपदेश करतात, त्याप्रमाणे आपला आचार विचार आणि उच्चार असला पाहिजे, तर त्यांना आपण शरण गेलो. ते तर भक्तीनं गेलं पाहिजे. आणि भावे, भाव ह्याचा अर्थ असा की भगवंताचा अभाव कुठेही नाही. असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी भगवंत नाही. कुणी जर म्हटलं भगवंत कुठं आहे ते दाखवा, तर त्यांना विचारायचं भगवंत कुठं नाही ते ठिकाण तुम्ही दाखवा. कारण संतांनी वर्णन केलं आहे, अणु माझी राम, रेणू माझी राम, जळी काष्टी जिकडं बघावा तिकडं रामच भरलेलं आहे. हे आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिल माझेच ओतले. सगळं जग माझीच, मीच भरून आहे त्याच्यात. पर हे कर्म कैसे आड आले जे मीच नाही म्हणते. मीच सगळ्या ठिकाणी भरून असताना ह्यांच्या दृष्टीला ते दिसत नाही, ह्यांना ते ज्ञान होत नाही, म्हणून भगवंत नाहीच असं ते म्हणतात. आता ह्याला काय करणार? म्हणून इथं भक्ती भावे, मी आहे, माझं अस्तित्व आहे असा भाव ठेवून भक्तीनं म्हणजे अत्यंत प्रेमाने भजा, त्याचं भजन करा, त्याला अंतःकरणात धरा, पक्का धरा. आणि त्याला जे हवं आहे देवाच्या इच्छेने वर्तावे. त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण करा. त्याला काय पाहिजे? त्याला हे सगळे पारमार्थिक गुण आपल्यात यायला हवेत. ही दैवी संपत्ती आपण मिळवायला हवी आहे. तर ही जर मिळवायची असेल तर आपल्याला त्यासाठी पडणारे कष्ट करायला पाहिजेत. एक एक गुण, भगवंताला गुण आवडतात, भाव आवडतो. संतांना देखील शिष्याच्यामध्ये काय गुण असतील त्याच्यावर त्यांचं प्रेम असतं. जितका गुणी शिष्य असेल तितका तो सद्गुरूंना प्रिय होतो. आणि ते गुण जे आहेत ते परमार्थातले गुण आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जनी भक्तिभावे भजावे तयाते. आता हे करावं असं सांगितलं आहे. आता काय करू नये? विवेके त्यजावा अनाचार हेवा. विवेक करा. विवेकाला फार महत्त्व आहे परमार्थात. वैराग्य आणि विवेक, विवेकपूर्वक वैराग्य पाहिजे. हेकांड पिसं वैराग्य नको. आत्मानात्म विवेक करता आला पाहिजे. काय धरायचं आहे, काय सोडायचं आहे लक्षात आलं पाहिजे. ते जर लक्षात आलं नाही भलतंच आपण धरतो, आणि जे धरायचं ते सोडतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे विवेके त्यजावा, काय सोडा, अनाचार हेवा. भक्ती करा असं जसं सांगितलं त्याचबरोबर अनाचार आणि हेवा सोडायला सांगितला. अनाचार सोडा तर धरा काय? सदाचार धरा. आणि सदाचार ह्याचा अर्थ सत्कडे नेणारा आचार, ज्या आचाराने आपल्याला सच्ची प्राप्ती होईल तो आपल्याला सापडेल. तिकडे जाणारं जे आपलं वर्तन आहे त्याला सदाचार असं म्हटलं आहे. त्याच्या उलट आहे तो अनाचार. धर्माला सोडून, लोकव्यवहाराला सोडून अधार्मिक गोष्टी करणं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय काय टाकावं ते जे करू नये, महादोष काही सांगितलेले आहेत ते टाकायला सांगितले. तो अनाचार टाकला पाहिजे. आणि हेवा म्हणजे मत्सर, हा द्वैतातूनच उत्पन्न होतो. दुसऱ्याविषयी मत्सर, द्वेष, त्वेष, त्याच्याशी स्पर्धेचा भाव, कटुता, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या विवेकपूर्वक टाकल्या पाहिजेत. आपल्याला त्याच्याशी काय करणार आहे? कशासाठी स्पर्धा, कशासाठी मत्सर? आपण आपलं काम उत्तम तऱ्हेनं करणं हे आपलं काम आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहणं, आपलं स्वधर्म कर्म उत्तम तऱ्हेनं करणं, दुसरा काय करतो याच्याकडे आपल्याला बघण्याचं कारण नाही, आणि बघितरी त्याच्याशी स्पर्धा करण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजे. म्हणून इथं म्हटलं आहे की विवेके त्यजावा अनाचार हेवा. आणि मग काय करा? प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे तुम्ही पहाटेच्या वेळी रामाचं चिंतन करत राहिलात तर जे आपण पहाटे करू तेच दिवसभर अनुसूत राहील. आणि मग ह्याच्यामध्ये ज्या वरच्या गोष्टी सांगितल्या आहेत, काय टाकायचं आहे आणि काय धारायचं आहे, ते आपल्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपलं जीवन हे साधकाचं जीवन जात राहील. आता साधकाचं जीवन म्हणताना बद्धाने देखील साधक व्हायचं आहे, मुमुक्षू व्हायचं आहे, साधक व्हायचं आहे आणि ह्याप्रमाणे करायचं आहे. नुसते मनाचे श्लोक वाचून पुण्य लागणार नाही, त्यात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. ते जर करत नसू तर नुसतं काही उपयोग नाही आहे. त्यामुळे ह्या तऱ्हेनं करायला पाहिजे. सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.